तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तर्डे. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. ऍक्शन.
आपण लहानपणी कुठेतरी धडपडतो ज्याची खूण आपण अंगावर अजूनही ठेवतो, तर असे तुम्ही कुठे धडपडला होतात?
100% माझ्या इथं पोटाला एक खूण आहे. मी झाडावरनं पडलो होतो आणि मला खूपच मोठी जखम झाली. 6-7 टाके पडले होते. आणि दुसरी जखम क्रिकेट खेळताना कंपाऊंड मधनं बॉल गेला होता पलीकडं आणि मला वाटलं होतं की मला जायला रस्ता आहे तिथून, पण वरती ती तार होती ती माझ्या लक्षात आली नाही आणि माझ्या डोळ्याच्या वरती कपाळावर ती एक जखम आहे. त्यामुळे ह्या दोन जखमा माझ्या कायम लक्षात आहे. हे व्रण जखम नसती तर त्या अशा आठवणी असतात, कारण आजही मी कुठलंही कंपाऊंड मधून जर जायचं असेल तर एकदा वरती बघतो, कारण माझ्या कपाळावरची ती गोष्ट मला हे करण्यास भाग पाडते. कदाचित माझ्या भविष्यात अशी तारेची कंपाऊंड खूप येणार असतील ज्या घटनेने मला तेव्हा सावध केलं, त्यामुळे आता मी खूप सावध राहून वागतो.
आणि आता मला सांगा की तुमचा गॅदरिंग मधला पहिला परफॉर्मन्स तो कुठला होता आणि तुम्ही काय केलं होतं, कोणतं नाटक केलं होतं?
साप्ताहिकी असं एकांकिकेचं नाव होतं. माझ्या शाळेमध्ये अमृत माने, सतीश करंजकर, रोहित सातपुते हे माझे सहकलाकार होते. ऐकल्यानंतर त्यांनाही खूप हसू येईल. त्यात मी लाकूड तोड्याचं काम केलं. आजही त्याचा फोटो पण आहे माझ्याकडे, मी फेसबुकला शेअर पण केला होता. इयत्ता 7वी मध्ये मी ती पहिली एकांकिका केली.
मला सांगा, लहानपणी तुम्हाला काय बनायचं होतं आणि तुम्ही काय ठरवलं होतं?
मला लहानपणी पोलीस ऑफिसर व्हायचं होतं. त्यासाठीच मी एवढा एक्सरसाइज करायचो. माझं फिजिक मी 1995 29 ऑगस्ट 1995 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता. नंदू मराठे श्री गरवारे कॉलेजमध्ये होती. मला पोलीस ऑफिसरच व्हायचं होतं. मी MPSC ची एक्झाम पण दिली. NCC मध्ये मी मला मोठं सर्टिफिकेट पण आहे. पण दुर्दैव असं की आपल्या देशाची एक जी म्हणतो ना सिस्टीम आहे, MPSC ची एक्झाम 1997-98-99 साली सलग 3 वर्ष पेपर फुटले आणि मी इतकी तयारी करायचो, दरवर्षी प्रचंड तयारी करायचो. आणि मला अजून आठवतोय 98 आम्ही पास झालो, मी MPSC पास झालो, पेढेही वाटले होते. आणि नंतर ते पेपर फुटले म्हणून ती एक्झामच परत रद्द केली आणि सलग 3 वर्ष असं झालं आम्ही एज बार झालो म्हणून ते राहिलं. नाहीतर बिलीव मी खूप मोठा पोलीस ऑफिसर 100% झालो असतो, कारण तेच माझं स्वप्न होतं. म्हणून तू पाहत असशील की रेगे आता नवीन येतोय तो मुळशी पॅटर्न किंवा देऊळबंद, माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये पोलीस ऑफिसर असतात.
आता मला सांगा की तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि मित्र कोण होते आणि काय कोणता विषय घेतला होता?
कॉलेज काळामध्ये आयुष्याला कलाटणी म्हणतो ना आपण, ती मला भारतीय विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात मिळाली. कारण तिथं कल्चरल सिलेक्शन चाललं होतं. म्हणजे माझ्या आधी आमच्या कॉलेजचे उपेंद्र लिमये, सुनंदन लेले, अतुल पेठे असे मोठमोठे सिनियर होते. आणि आमच्या कॉलेजच्या पुरुषोत्तमच्या टीम मध्ये ज्या वर्षी माझं नाटकाचं सिलेक्शन झालं तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कलाटणी देणारा क्षण. कारण त्यानंतरच मी स्पोर्ट्स म्हणजे मैदान सोडून रंगमंचाकडे वळलो. प्रलोभन कुलकर्णी म्हणजे जे माझ्याबरोबर देऊळबंदला दिग्दर्शक होते प्रणित कुलकर्णी, त्यांचा लहान भाऊ तो माझा क्लासमेट, तो मला घेऊन गेला नाटकाच्या तिथे की चल बाबा तू. म्हणून मी नाटकात गेलो आणि साहजिकच त्यानंतर पुरुषोत्तम करंडक कळलं. तुला माहितीये एकदा पुरुषोत्तम केलं की जगात काही भान राहतं का, म्हणजे सगळं जग असं तुच्छ वाटू लागतं की काय ही लोक काय भिंडोक सारखी कामं करतायत. खरं तर यांनी पुरुषोत्तम केलं पाहिजे, कारण हे जगणं म्हणजे फक्त पुरुषोत्तम आहे आणि पुरुषोत्तम जिंकणं हे आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. मी तर असं म्हणायचो की जर या जन्मात मी पुरुषोत्तम नाही जिंकलं तर मी मेल्यावर पुन्हा जन्म घेईल, पण मी पुरुषोत्तम जिंकेलच. कारण त्यावेळी माझ्याबरोबर सुबोध भावे, मुक्ता बर्वे, लोकेश गुप्ते, सिद्धेश्वर झाडबुके हे कॉम्पिटिटर असायचे. आणि कॉलेज काळात प्रलोभन कुलकर्णी मी पीटिया आहेच. खर तर मी पुरुषोत्तम करंडक जिंकला ILS लॉ कॉलेजला आल्यानंतर, पण जर मी करंडक यशवंतराव मोहिते महाविद्यालयामध्ये असताना जिंकला असता तर मला खूप खूप आवडलं असतं. कारण माझे जे सुनील पवार सर, ED पाटील, कल्याणी दिवेकर मॅडम किंवा माझे प्राचार्य KD जाधव किंवा डॉक्टर पतंगराव कदम यांना खूप आनंद झाला असता. पण कॉलेज मी भारतीय विद्यापीठातून पासआउट होऊन ILS लॉ कॉलेजला आल्यावर 99 साली मी करंडक जिंकला.
क्या बात आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही जिंकतच राहिलात, मग तुम्ही कधी थांबलाच नाही त्या बाबतीत. कॉलेज डेज मध्ये आय एम शुअर तुमची ही पर्सनॅलिटी अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात तसं तुमचं असल्यामुळे कोणीतरी येऊन प्रपोज केलं असणार.
झालंय असं प्रपोज वगैरे झालंय, होत्या 1-2 मुली. माझं लग्न वगैरे नाही झालं, म्हणजे अगदी असं लग्न करावं असं नाही मिळालं कोणी त्या काळात. नंतर काय स्नेहल नशिबात येणार होती ना म्हणून मी थांबलो. बाकी उधारी वगैरे करायला, अरे मी म्हणजे विश्वास ठेव RJ, ग्रॅज्युएट होईपर्यंत माझ्या खिशात पैसेच नसायचे कधी. कारण सगळ्यात महत्वाचा जो आजही मला फायदा होतो, मी निर्व्यसनी आहे, मला कुठल्याच पद्धतीचं व्यसन नाही. दोन दोन तास जिम मध्ये त्यावेळी व्यायाम करायचो, आजही करतो. त्यामुळं खिशात कधी पैसे नव्हते, उधारी व्हायची मग ती सगळे मिळून द्यायचो.
कॉलेज डेज नंतर तुम्ही ह्या क्षेत्रात उतरलात, पण त्या अगोदर तुम्ही एक रेकॉर्ड बनवलाय सर्वात जास्त एकांकिका जिंकण्याचा.
खरं तर आजही एकांकिका क्षेत्रात सर्वात जास्त बक्षीस जिंकण्याचं माझ्याच नावावर असेल बहुधा, कारण मी 250 वगैरे करंडक जिंकलेत. कारण श्रुती बिलीव मी दुसरं काही करायचोच नाही अरे. एकांकिका एकांकिका आणि एकांकिका एवढंच मला माहिती होतं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व स्पर्धा मी जिंकलेल्या आहेत. लेखनाची 150, दिग्दर्शनाची 250, अभिनयाची अशीच बरीचशी अशी खूप बक्षीस मला आहेत. आणि एकांकिकांचे मी 3,500 आसपास प्रयोग केलेले आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात माझ्या एकांकिका करणारा ग्रुप आहे आजही. म्हणजे पंढरपूर सांगोल्यामध्ये सागर भजनावळे, मुंबईमध्ये प्रमोद शेलार, औरंगाबादमध्ये योगेश शिरसाट आणि मिलिंद दांडेकर कोकणामध्ये, मुंबईत बरेच ग्रुप होते. असे किती, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या एकांकिका करणारा ग्रुप होता आणि त्यांनी त्या त्यावेळी खूप बक्षिसं घेतलीत. आणि मी 2-व्हीलरवर महाराष्ट्रात सर्वत्र फिरून त्या मुलांच्या एकांकिका बसवायचो आणि त्यांना मदत करायचो.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.